श्री भानुदास कुलभूषण भक्तिचे श्री एकनाथ निज दैवत आमुचे जन्म मृत्यु सकला सही वारिते एक नाम बहुजना सही तारिते एकात्मता साधुनी जाण एका एकादशाची करिशुद्ध टीका जनार्दनाचे प्रिय पात्र पाही श्री एकनाथा स्मरतो सदाही श्री एकनाथा घरी आवडीने पाणी भरी श्री हरी कावडीने धोतरे धुतो गंध उगाळुनिया पाणी भरी श्री हरी गाळुनिया प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी तया वर्णिता प्रेम उल्लास चित्ता नमस्कार श्री सद्गुरु एकनाथा श्री भानुदासा कुळी एकनाथ ही विष्णुमूर्ती उघडी कलित जनादिसे मानव शुद्ध बोळा वदे तुका विप्र अभंग लीला स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरी भक्तिला ओनितारी समस्ता नमस्कार श्री सद्गुरु एकनाथा उदारदाता गुणवंत कीर्ती भावार्थ प्रेमा विषयी विरक्ती ऐसा स्वये श्री हरी एकनाथ वदे तुका विप्रकली समर्थ संसार वृक्ष वारुणा पतंती नरकार्णवे येनो धृतंबितं विश्वं तस्मै श्री गुरवे नमः आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रबिंडं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरु नित्यमहं नमामि सहजगुरुकृपेचा लागेलेश जयाला शरणशिव समर्थ वंदितयाला भुवनजनक ब्रह्मा जा पुढे नित्यनाचे वदति नित्यघोषे भाट हो नित्याचे सहजगुरुवराची हातची पद्मरेखा स्पर्शुनी निढळेची पालटे ब्रह्मरेखा हिनदिन जीव शिव तोही ब्रह्म हो निठाके म्हणोनि गुरुपायी आदरे चित्त राखे गुरविण फल नेदी जाणता शास्त्र विद्या विफल भजन तयाचे नेदिजे ब्रह्म विद्या विरहित परविद्या ज्ञान ते मोक्ष नेदी म्हणून गुरुनाथा सेविले नारदादी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः